नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. सरकारी प्रयत्नांना नागरिकांची साथ लाभल्यास कोणत्याही आव्हानाला समर्थपणे सामोरं जाता येतं, पंतप्रधानांचं प्रतिपादन. लोकसभेत वित्त विधेयकावर चर्चेला सुरुवात, विविध पक्षांचा चर्चेत सहभाग. भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना हौतात्म्यदिनी सर्वत्र अभिवादन. एप्स्टीन फाईल प्रकरणी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचा नागपुरात संयुक्त मोर्चा आणि एसटी महामंडळाच्या राजमाता जिजाऊ श्रेणीच्या 3000 बसचं उद्या लोकार्पण. आता सविस्तर बातम्या. सरकारच्या प्रयत्नांना नागरिकांची साथ लाभल्यास कोणत्याही आव्हानांना समर्थपणे सामोरं जाता येतं, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ते आज लोकसभेत निवेदन देत होते. या युद्धाच्या दीर्घकालीन परिणामांसाठी सज्ज राहण्याचं आवाहन पंतप्रधानांनी देशवासियांना केलं. ते म्हणाले,
इसका पूरे विश्व की अर्थव्यवस्था पर, लोगों के जीवन पर बहुत ही विपरीत असर हो रहा है. इस युद्ध के कारण दुनिया में जो कठिन हालात बने हैं, उनका प्रभाव लंबे समय तक बने रहने की आशंका है. भारत के सामने भी इस युद्ध ने अप्रत्याशित चुनौतियां खड़ी कर दी है. ये चुनौतियां आर्थिक भी हैं, नेशनल सिक्योरिटी से जुड़ी भी हैं और मानवीय भी है. इसलिए हमें तैयार रहना होगा, हमें एकजुट रहना होगा. धीरज के साथ, संयम के साथ, शांत मन से हमें हर चुनौती का मुकाबला करना है.
या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी देशातला इंधन साठा, खत साठा तसंच ऊर्जा निर्मिती प्रकल्पांचा आढावा घेतला. या काळात इंधन आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार तसंच साठेबाजी करणाऱ्यांवर थेट कारवाईचा इशारा त्यांनी राज्य सरकारांना दिला. युद्धाच्या काळात सर्वसामान्य नागरिकांचं नुकसान करणाऱ्या हल्ल्यांचा आपण तीव्र निषेध करत असल्याचं पंतप्रधानांनी आपल्या भाषणात नमूद केलं. भारताचा युद्धाला नेहमीच विरोध असून पश्चिम आशियातला हा तणाव कमी करण्यासाठी भारतानं संबंधित सर्व देशांच्या प्रमुखांशी संवाद साधून शांततेचं आवाहन केल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. ते म्हणाले,
पूरी दुनिया इस संकट के जल्द से जल्द समाधान के लिए सभी पक्षों से आग्रह भी कर रही है. मैंने स्वयं भी पश्चिम एशिया के सभी संबंधित नेताओं से बातचीत की है. मैंने सभी से तनाव को कम करने और इस संघर्ष को खत्म करने का आग्रह किया है. भारत ने नागरिकों, एनर्जी और ट्रांसपोर्ट से जुड़े इंफ्रास्ट्रक्चर पर हमलों का विरोध किया है. कमर्शियल जहाजों पर हमला और हॉर्मुज स्ट्रेट जैसे अंतर्राष्ट्रीय जलमार्ग में रुकावट अस्वीकार्य है.
लोकसभेत आज वित्त विधेयकावर चर्चेला सुरुवात झाली. वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे विधेयक सदनासमोर चर्चेसाठी ठेवलं. या विधेयकावर आतापर्यंत काँग्रेसचे अमर सिंह, भाजपचे निशिकांत दुबे, समाजवादी पक्षाचे रामशंकर राजभर, तृणमूल काँग्रेसचे सौगत राय, द्रमुकचे अरुण नेहरू, संयुक्त जनता दलाचे सुनील कुमार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनिल देसाई, शिवसेनेचे रवींद्र वायकर, लोकजनशक्ती रामविलास पक्षाच्या शांभवी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे, काँग्रेसच्या वर्षा गायकवाड आदी खासदारांनी सहभाग घेऊन आपली मतं मांडली. भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या हौतात्म्य दिनानिमित्त आज त्यांच्या स्मृतींना सर्वत्र अभिवादन करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर इथल्या रामगिरी या शासकीय निवासस्थानी तर राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी मुंबईत लोकभवन इथं क्रांतिकारक हुतात्मा भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या प्रतिमांना पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव डॉ अतुल पाटणे यांनी हुतात्म्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांच्या हस्ते भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू या क्रांतिकारकांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. विरोधी पक्षनेते अब्दुल समीर साजिद यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी यावेळी हुतात्म्यांना अभिवादन केलं. ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या वतीनं छत्रपती संभाजीनगरात पैठण गेट परिसरात हुतात्म्यांना फासावर चढवण्याचा सजीव देखावा सादर करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन केलं जात आहे. परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर इथं शहीद दिनानिमित्त केंद्र सरकारच्या मेरा युवा भारत आणि कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या वतीनं भव्य पदयात्रा काढण्यात आली. तत्पूर्वी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण news on AIR.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
एप्स्टीन फाईल प्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं स्पष्ट भूमिका घ्यावी या मागणीसाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज नागपुरात संयुक्त मोर्चा काढण्यात आला. संघ मुख्यालयाकडे निघालेला हा मोर्चा पोलिसांनी 0 मैल टी पॉईंट इथं अडवला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं. दोन्ही पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या मोर्चात सहभागी झाले होते. नाशिकचा भोंदू कॅप्टन अशोक खरात प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या विधानसभेत सविस्तर निवेदन करणार आहेत. आज विधानसभेत याबाबत बोलताना फडणवीस यांनी या प्रकरणात ज्यांचा दूरान्वयही संबंध असेल त्यांच्यावर कारवाईचा इशारा दिला. महिलांच्या प्रतिष्ठेशी निगडीत असलेल्या या विषयावर राजकारण करू नये असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. ते म्हणाले,
हा आपल्या कुणाकरता राजकारणाचा प्रश्न नाही आहे, हा महिलांच्या डिग्निटीचा प्रश्न आहे. अशा प्रकारे महिलांचा दुरुपयोग करणं आणि जणू काही त्या जे काही समर्पण करतायत ते करणं हेच त्यांचं इतिकर्तव्य आहे, अशा पद्धतीचं त्यांचं ब्रेनवॉशिंग करणं, अशा अनेक गोष्टी याच्यामध्ये करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे निश्चितपणे याचं गांभीर्य लक्षात घेऊन पूर्ण अगदी सखोल निवेदन मी करेन.
राज्यात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत समाविष्ट रुग्णालयं मोफत उपचार देत नसतील तर अशा रुग्णालयांची चौकशी करून कारवाई केली जाईल असं सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आज विधानसभेत तारांकित प्रश्न उत्तराच्या तासात सांगितलं. याबाबत सदस्य अभिजित पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता. राज्यात विशेषतः दुर्गम भागातील आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडल्याचा आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. विधानसभेत विरोधकांच्या 293 प्रस्तावावर बोलताना वडेट्टीवार यांनी आरोग्य विभागातील अनेक गंभीर त्रुटी पुराव्यासह सदनासमोर मांडल्या. रिक्त पदं, अर्थसंकल्पीय तरतुदीत कपात आणि औषध खरेदीतील भ्रष्टाचारामुळे आरोग्य विभाग हा रामभरोसे सुरू असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली. राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असून याचा अहवाल आल्यानंतर शेतकऱ्यांना मदत दिली जाईल असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज विधानसभेत सांगितलं. हेमंत ओगले यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून हा मुद्दा उपस्थित केला. 2 दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील फळबागा, गहू, हरभरा आदी पिकांचं मोठं नुकसान झाल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या दुसरी सुधारणा विधेयक 2026 विधान परिषदेत मंजूर करण्यात आलं. एसटी महामंडळाच्या राजमाता जिजाऊ श्रेणीच्या 3000 बसचं उद्या लोकार्पण होणार आहे. 2x3 आसन रचनेची ही 56 आसनी बस राज्याच्या खेड्यापाड्यात कानाकोपऱ्यात नागरिकांना वाहतूक सेवा देईल असं परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. ते म्हणाले,
महाराष्ट्र राज्यामध्ये एसटी महामंडळाच्या एकत्रितरित्या 3000 बसेस ह्या पहिल्यांदाच येणार आहे आणि त्याचं लोकार्पण होणार आहे. 2x3ची ही 56 आसन क्षमतेची बस ही महाराष्ट्रातील खेड्यापाड्यामध्ये पोहोचवण्याचं महायुती सरकारचं उद्दिष्ट आहे. ह्या एसटी बसेसचं नामकरण राजमाता जिजाऊ होणार आहे.
आकाशवाणीचे हिंगोलीचे वार्ताहर रमेश कदम यांना दैनिक प्रजाशाहीचा आवाज या वृत्तपत्रातर्फे प्रजाभूषण सन्मान हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आज हिंगोली इथं झालेल्या सोहळ्यात कदम यांना या पुरस्काराचं सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं. समाजहिताची बांधिलकी आणि सामाजिक योगदानासाठी कदम यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. नारायण रेक्की सत्संग परिवारच्या वतीनं बीड इथं कुबेर का खजाना हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात नारीरत्न राजेश्वरी मोदी उर्फ राज दिदी यांनी उपस्थित जनसमुदायाला विविध विषयांवर मार्गदर्शन केलं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देवगिरी किल्ल्याच्या तटबंदीतील कमानीतून जाणाऱ्या महामार्गाला पर्यायी वळण रस्ता केला जाणार आहे. सुमारे 4 किलोमीटर अंतराच्या या रस्त्यासाठीची भूसंपादनाची प्रक्रिया चालू महिना अखेरपर्यंत पूर्ण केली जाणार आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. सरकारी प्रयत्नांना नागरिकांची साथ लाभल्यास कोणत्याही आव्हानाला समर्थपणे सामोरं जाता येतं, पंतप्रधानांचं प्रतिपादन. भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना हौतात्म्य दिनी सर्वत्र अभिवादन. आणि एसटी महामंडळाच्या राजमाता जिजाऊ श्रेणीच्या 3000 बसचं उद्या लोकार्पण. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.